नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 1 लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरण. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती. एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर. अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या ओटीटी मंचावर केंद्र सरकारचा कायद्याचा बडगा. 19 वेबसाईट 57 सोशल मीडिया खात्यांचं प्रसारण रोखलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं प्रचारात शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि मुंबईनं पुन्हा जिंकला रणजी करंडक, 42 वेळा कोरलं चषकावर नाव. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या 2 अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणीही करणार आहेत. पंतप्रधान स्वनिधी योजना कोरोना काळात 1 जून 2020 साली सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आज दिल्लीतल्या 5,000 फेरीवाल्यांसह 1 लाख इतर फेरीवाल्यांनाही कर्ज वितरित केली जाणार आहेत. आतापर्यंत देशभरात 62 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना 10,978 कोटी रुपयांहून अधिक जास्त रकमेची कर्ज वितरित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं आज आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला. आपल्या 18,626 पानांच्या अहवालात या समितीनं एक देश एक निवडणूक घेण्याच्या दृष्टीनं कायद्यात 44 सुधारणा करण्यासंदर्भात सुचवलं आहे. या अहवालात सर्व संबंधित पक्ष आणि तज्ञांशी झालेल्या विस्तृत चर्चा आणि 191 दिवसांच्या संशोधनाच्या निष्कर्षांचा समावेश असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयानं दिली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सोपवला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल हे देखील उपस्थित होते. सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की या कायद्यामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती आणि पारसी शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. या स्थलांतरित नागरिकांचा समावेश भारतीय नागरिकांमध्ये करून घेतला जाणार असून ते निवडणूक लढवून लोकप्रतिनिधीही होऊ शकतील. एनआरसी म्हणजे नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आणि सीएएचा काहीही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अल्पसंख्याकांनी या कायद्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नसून या कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. भारतात 15 ऑगस्ट 1947 ते 31 डिसेंबर 2014 या काळात आलेल्या कोणत्याही नागरिकांचं स्वागत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सातत्याने अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या 18 ओटीटी मंचांवर केंद्र सरकारनं कायद्याचा बडगा उगारला आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं आज कठोर कारवाई करत अशा प्रकारे आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या 19 वेबसाईट, 10 अॅप आणि 57 सोशल मीडिया खात्यांवर बंदी घातली आहे. या सर्वांचं प्रसारण आजपासून मंत्रालयानं रोखलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 तरतुदीनुसार इतर मंत्रालय, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र तसंच महिला आणि बालहक्कांशी संबंधित तज्ञांशी सल्लामसलत करून मंत्रालयानं हा निर्णय घेतला. काँग्रेस सरकारचे आणि आपले दरवाजे सदैव शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी खुले असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेदरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं जाहीर सभेला ते संबोधित करत होते. कांद्याचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मात्र केंद्र सरकार या मुद्द्यावर मौन बाळगून असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळण्याचं तसंच पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. नवमतदारांसाठी मेरा पहिला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
नमस्कार, मी सुबोध भावे. लोकसभेच्या निवडणुका लवकरच जवळ येत आहेत आणि यावर्षी मला खात्री आहे की अनेक तरुण आणि तरुणी पहिल्यांदाच मतदान करणार असतील, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मतदान करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत नोंदवलं जाणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही लगेच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जा आणि नवीन मतदार म्हणून स्वतःची नाव नोंदणी करा, कारण या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात तुमचा सहभाग असणं खूप महत्वाचं आहे.
काँग्रेसच्या अजित पवार गटानं शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार गट हा प्रचारासाठी शरद पवार यांचं छायाचित्र आणि नाव वापरत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. अजित पवार गट हा निवडणूक आल्यावर शरद पवार यांचं नाव वापरतो, मात्र निवडणूक नसताना त्यांना त्याची गरज वाटत नाही. आता जर तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे तर तेच पुढे सुरू ठेवावं अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. यासंदर्भात अजित पवार गटाला 2 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून यासंदर्भातील पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईनं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विजय साकारत विक्रमी 42वं विजेतेपद पटकावलं. मुंबई संघानं अंतिम सामन्यात विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. मुंबई संघानं दिलेल्या 538 धावांच्या आव्हानासमोर विदर्भानं चांगली झुंज देत 368 धावा केल्या. दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा आणि 2 बळी टिपणारा मुशीर खान सामनावीर ठरला, तर स्पर्धेत 500 पेक्षा अधिक धावा आणि 29 बळी अशी कामगिरी करणारा तनुष कोटियन मालिकावीर ठरला. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंधी रेल्वे ड्रायपोर्ट अशा प्रकल्पांच्या माध्यमातून देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता नागपुरात आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे वर्ध्याच्या सिंधी रेल्वे इथल्या ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. वर्ध्याच्या सिंधी रेल्वे इथल्या ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील कापूस कपडा संत्रा हे कोलकात्याच्या हल्दिया मार्गे बांगलादेशच्या नदीतून थेट बांगलादेशला जातील. यामुळे प्रति कंटेनर 1.5 लाख रुपये असलेला वाहतूक खर्च हा 1 लाख रुपयांवर होईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, तसंच या भागात उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल असं गडकरी यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केलं. मूत्रपिंडाचं आरोग्य आणि आजारांविषयी जनजागृतीसाठी आज वर्ल्ड किडनी डे पाळला जात आहे. सर्वांसाठी मूत्रपिंडाचं आरोग्य ही यंदाची संकल्पना आहे. किडनी अर्थात मूत्रपिंडाचं आरोग्य आणि त्याच्या सर्वसामान्य कार्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या रोगांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याचा 2रा गुरुवार वर्ल्ड किडनी डे म्हणून पाळला जातो. नंदुरबार जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील 153 कुटुंबियांना लंडन इथल्या वेलसॉन व्हील्स संस्थेमार्फत आधुनिक पद्धतीच्या पाण्याच्या ड्रमचं वाटप करण्यात आलं आहे. खडतर भागात देखील जमिनीवर चाकांच्या सहाय्याने सहज चालणाऱ्या या ड्रममधून पाणी नेआण करण्यासाठी महिलांना सुकर होणार असून पाण्यासाठी महिलांची 2 ते 3 किलोमीटरची पायपीट आणि त्रास वाचणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 1 लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती, एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं प्रचारात शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि मुंबईनं पुन्हा जिंकला रणजी करंडक 42 वेळा कोरलं चषकावर नाव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.